नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. गरज नसेल तर प्रवास करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद आहे. मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले, नंतर ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना भेट देणार आहेत. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते अनेक सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर 521 अंकांनी वधारून 78,285 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची तेजी नोंदवत 24,430 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.